आजचे दैनिक सुभक्ती पर्वत 9 सप्टेंबर। कृपा ही विनामूल्य असावी हे आवश्यक आहे। तुला निराळेपण कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस? 1 करिंथ 4:7। तुम्ही ज्या घरात राहता त्या घराप्रमाणे तारणाचे चित्रण उभारा, ते तुमचे संरक्षण करते। त्यात तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंचा साठा ठेवता, ज्यामुळे त्या वस्तू टिकून राहतात। ते कधीही कुजत नाही किंवा त्याचा चुराडाही होत नाही। त्याच्या खिडक्या अशा दिशेने उघडतात जिथून तुम्हाला अशा वैभवाचा कळस दिसून येतो, जो पाहून तुम्हाला सार्वकालिक संतुष्टी मिळते। देवाने ते खुद्द स्वतःचे आणि त्याचा प्रिय पुत्र याचे प्रचंड मोल देऊन ते बांधले आणि त्याने ते तुम्हाला विनामूल्य आणि लखलखीत अशा अवस्थेत दिले। या घराच्या खरेदी कराराला नवा करार म्हणतात। त्या कराराच्या अटींमध्ये असे लिहिलेले आहे, जर तुम्ही हे घर भेटवस्तू स्वरूपात स्वीकार करता आणि पिता व पुत्र जे या घरात तुमच्या बरोबर वस्ती करतील त्यांच्या ठाई आनंद करता, तर हे घर तुमचे होईल आणि सर्व काळासाठी तुमचेच राहील। तुम्ही इतर देवतांना आश्रय देऊन देवाच्या घराला अपवित्र करणार नाही किंवा इतर वस्तूंकडे आपले मन वळवणार नाही, तर या घरात देवाच्या सहवासात आपले सर्व समाधान शोधणार। या कराराला हो म्हणणे, पण नंतर मात्र त्या घराचे मासिक हप्ते भरण्यासाठी या आशेने बँकेतून कर्ज घेणे की तुम्ही या घरासाठी किंमत मोजाल, हे मूर्खपणाचे ठरणार नाही का? तुम्ही त्या घराला भेटवस्तू म्हणून मिळालेले नाही तर खरेदी करून मिळवलेले घर म्हणून मानाल। देव यापुढे विनामूल्य उपकार करणारा राहणार नाही आणि तुम्ही स्वतःला अशा विचित्र मागण्यांचे गुलाम बनवून घ्याल ज्या त्याने तुमच्यावर टाकण्याचे स्वप्नही पाहिले नव्हते। जर कृपा ही विनामूल्य भावायची असेल, जो कृपेचा खरा अर्थ आहे, तर आपल्याला त्या कृपेची परतफेड करावी लागेल अशी वागणूक आपण तिला देऊ शकत नाही।